चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत आले 21,753 प्रवासी। वंदे भारत अभियानांतर्गत विविध देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरूच असून आतापर्यंत 141 विमानांनी 21,753 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत। 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 30 विमानांनी प्रवासी मुंबईत येणं अपेक्षित आहे। आतापर्यंत आलेल्या 21,753 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 7,921 इतकी आहे। उर्वरित महाराष्ट्रातली संख्या 7,572 इतकी आहे, तर इतर राज्यांमधील प्रवाशांची संख्या 6,260 इतकी आहे। आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलिपिन्स, अमेरिका, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, वेस्ट इंडीज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयॉर्क या देशातून प्रवासी मुंबईत आले आहेत। बृहन मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांना जिल्हा मुख्यालय पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे। हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे। महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे। तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे।